नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवी मनाली प्रभुगांवकर तुमकां ह्यो प्रादेशीक खबरो दिता. नारी शक्ती वंदन अधिनियम विधेयकाक विरोधी पक्षांनी तेको दिवचो अशें आवाहन मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी केला. हे विशीं विरोधी पक्षांतल्या फुडाऱ्यांक पत्र बरोवन सुद्दां संबंधीत मागणी केल्या. बायलांक राजकीय आरक्षण दिवपी हे विधेयक आसून हातूंत विकसीत भारताच्या जडणघडणीत बायलांक निर्णय प्रक्रियेत वांटो घेवपाक संद मेळटली अशें मत मुखेलमंत्र्यांनी ह्या वेळार उक्तायले.
नारी शक्ती वंदन अधिनियम बील चर्चे घेवपाच्या ते ऑलरेडी कालच्यान सुरवात जाली. खात्री आसा भारतीय जनता पार्टी आणि एनडीए एज फुल्ली इज रेडी फॉर दीस बील. आम्ही येता त्या लोकसभेत हे महिलांच्या खातीर हे ॲडिशनल 33% सीट आसपाक जाय व भारतीय जनता पार्टीचो आणि एनडीएचो स्टँड क्लियर आसा. आव्हान करता अजूनही बी विरोधकांक की त्यांच्यानी हे बील पास करचे, त्यांच्यानी पॉलिटिकल घेवचे न्ही. आम्ही महिलांच्या खातीर असा, महिलांक न्याय दिवपा खातीर असा आणि पहिले फावटी देशाच्या लोकसभेत कुण 80 वर्षांच्या उपरांत हे बील पास जाता आणि खऱ्या अर्थात महिला भगिनींक न्याय मेळटलो. सगळ्या जणांनी सपोर्ट करून हे बील पास करपाक जाय.
गोयची खाणा जेवणां ही पुष्टीक आणि भलायकी घटमूट दवरपी असात. ताका लागून भलायकीची इबाड करपी जिन्नस सोडून पारंपारीक गोयचे जिन्नस खावप महत्वाचे. डायबिटीस तसेच डायलिसीसच्या दुयेसींचे प्रमाण पुष्टीक खाणाच्या उणावा खातीर वाढला अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी सांगले. मुखेलमंत्र्यांच्या हस्तुकी काल जी फूड फेस्टचे लोकभवनाच्या सभागरात उक्तावण जाले. गोयची पारंपारीक खाणा जेवणां जिन्नस हस्तकलेक मार्केट दिवपाच्या हेतान गोवा स्टेट रुरल लायव्हलीहूड मिशन हो उपक्रम घडून हाडला.
गोयचो फुडार जी फूड फेस्ट किंवा जी फूड कल्चरल हातूंतल्यान आसा आणि हातूंतल्यान नक्की कितें जातले तर इट इज अ स्ट्रॉंगर रुरल इकॉनॉमी जातली, ग्रेटर ऑपॉर्च्युनिटीज फॉर द पीपल. गावातल्या महिलांच्या खातीर सगळ्यात ही व्हडली ऑपॉर्च्युनिटी आसतली आणि इन लाँग रन आम्ही आज जे जी फूड कल्चर हांगा जे प्रमोट करता, इन लाँग रन जी फूड कल्चर हे ग्लोबली रिकॉग्नायज जावचे हाज्या खातीर आयची ही सुरवात आसा.
गोयकारांनी पारंपारीक व्यवसाय तिगोवन दवरप महत्वाचे असा. नुस्तेमारूय आसू नाजाल्यार शेती, गोयकारांनी ती तिगोवन दवरची अशें मुखेलमंत्र्यांनी म्हळां. ह्या वेळार राना महामंडळाची अध्यक्षा दोतोर देविया राणे, गोय ग्रामीण उदरगत यंत्रणेची दक्षिण गोयची संचालक दिपाली नायक तशेंच हेर मानेस्त हाजीर आशिल्ले. पालिका वेंचणुके सयत सगळ्यो थळावे वेंचणुको घेवपाचे अधिकार राज्य वेंचणूक आयोगाक दिवपी अध्यादेशाक मंत्रीमंडळान मान्यताय दिल्या. हाका लागून आता पुराय नगरपालिका वेंचणुको लांबणेर पडपाची शक्यताय आसा. मंत्रीमंडळ बसके उपरांत मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी ही माहिती दिली. थळाव्या संस्थांचे सगळे अधिकार आयोगाकडेन दिवपाची पयली सावन मागणी आशिल्ली, ही मागणी मान्य झाल्या. हाका लागून नगरपालिका वेंचणुको मे म्हयन्यात जावप आता शक्य ना.
वी हॅव कम अप विथ अ ऑर्डिनन्स दॅट पॉवर जी आहात सगळ्यो इलेक्शन्स कमिशनांक दिवपाच्यो, लोकल इलेक्शन्स. तो एक ऑर्डिनन्स पास केला बिकॉज लास्ट डिमांडूय आशिल्ली, सो दॅट बाकीचे सगळे पॉवर्स इलेक्शन कमिशनाकडे दिला. तितलेच मेजर डिसिजन आशिल्ल.
इतले मजगती आरक्षण आणि वॉर्ड मर्यादा करपा खातीर आयोगाक वेळ लागतलो, ताका लागून वेंचणूक फुडें धुकलपाची शक्यताय आसा अशें मत ॲडव्होकेट जनरल देविदास पांगम हांणी उक्तायला. शेका खातीर एका श्रेणीचो परवानो घेवन भलतेच क्षमतेचो व्यवसाय करपी व्यवसायिकांचेर खर कारवाय जातली अशी शिटकावणी पर्यटन मंत्री रोहन खंवटे हांणी दिल्या. कांय शेक हॉटेल व्यवसायीक कमी दर्जाचे श्रेणीचे परवाने घेवन दुसरोच व्यवसाय करता अशें पर्यटन खात्याक कळून आयला. ह्या बेकायदेशीर वेवसायाचेर कारवाय करपाक पर्यटन खात्यान खासा समिती नेमल्या. ह्या समितीचो अहवाल कांय दिसांनी येतलो. गोंयचे व्यवसायीक नेम पाळटात मात गोंया भायले व्यवसायीक हे नेम पाळी नात अशें दिसता. हाचे खातीर ह्यान फुडें अशा व्यवसायिकांचेर खर कारवाय जातली अशी शिटकावणी मंत्री खंवटे हांणी दिल्या.
बी आणि ए म्हणजे 5-स्टार 4-स्टार कॅटेगरी हॉटेल्स जे ए आणि बी कॅटेगरी असपास जाय ते सी कॅटेगरी रजिस्टर झाल्या कशा झाल्या इज अ क्वेश्चन मार्क. वी नीड टू सी दॅट ऍक्शन इज टेकन. सो एक टीम टू चेक ऑल टुरिझम एंटरप्राइजेस दॅट इन्क्लूड्स रजिस्ट्रेशन ऑफ हॉटेल्स, दॅट इन्क्लूड्स हॉटेल्स विच गॉट रिन्यू, प्रायव्हेट शेक, ऑल दीस परमिशन नॉट गिवन थ्रू आउट नॉर्थ टू साऊथ चेक करपाक लायिल्ले आसा. कित्याक देर आर एनोमलीज विच कॅन बी सीन इन केसीस विच हॅव बीन नोटेड. आम्ही असं प्रायव्हेट शेकांक परमिशन अनलेस ड्यू डिलिजन्स दिवपूच नाका आम सांगले. कित्याक परमिशन दितकर इफ दे आर डुईंग दिस टाइप ऑफ थिंग्स ऑर कॅटेगरीज आर बिंग चेंज इट्स अ सिरियस इश्यू.
समाज कल्याण खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई हांनी व्हॉट्सअप आणि कॉल वरवी झटपट माहिती दिवपी दिव्य साथी चॅटबॉट सुरू केल्याची घोषणा केल्या. या यंत्रणेवरवी अपंगत्व आशिल्ल्या व्यक्तींक कल्याणकारी योजनांविषयी माहिती मेळटली, तशेंच ताचो लाव घेवपाक मेळटलो. तशेंच अशा व्यक्तींच्या कागाळींचेर निवारण करपाक मेळचे म्हण न्याय पोर्टल सुरू केल्ल्याचे मंत्री फळदेसाय हांणी जाहीर केला. या यंत्रणेवरवी दिव्यांग तशेंच अपंगत्व आशिल्ल्या मनशांक वेगवेगळ्या येवजण्यांच्या पात्रतायेविशी माहिती मेळटली, तशेंच फॉर्म डावनलोड करपाक मेळटले आनी कार्यालयाक भेट दिनासतना ऑनलायन अर्ज करपाक मेळटले. प्रसार भारतीन दूरदर्शन केंद्र पणजी हांगा नैमित्तीक पदांखातीर अर्ज मागयल्यात. इत्सूक उमेदवार 30 एप्रील 2026 मेरेन अर्ज करूंक शकतात. संपादकीय सहाय्यक, वृत्तवाचक, सीजी ऑपरेटर आनी वेबसाईट सहाय्यक अशा पदांखातीर पात्र उमेदवारांनी आपलो बायोडेटा, रंगीत फोटो आनी साक्षांकीत कागदपत्रां उपसंचालक वृत्त दूरदर्शन केंद्र आल्तिनो पणजी हांगा दिवची अशें कळीत केलां. आयपीएल क्रिकेटात काल राती अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमार कर्णधार शुभमन गिलाच्या भव्य अर्धशतकाक लागून गुजरात टायटन्सान कोलकाता नाईट रायडर्साचेर 5 विकेटींनी जैत जोडले. पणजी वेधशाळेन नोंद केल्ल्या प्रमाण राज्यात चडांत चड तापमान 34.2° सेल्सियस आनी उण्यात उणे तापमान 25.3° सेल्सियस इतलें नोंद जाला. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले प्रादेशीक खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले आयज सांजे 7:20 जावन 20 मिनटांचेर. नमस्कार.